أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله الصلاة والسلام على رسول الله وآله آل الله ولعنة الله على أعدائه أعداء الله من الآن إلى يوم لقاء الله أما بعد قال علي عليه الصلاة والسلام حاسبوا قبل أن تحاسبوا سبقان والتا ہی اوان جو ستٹیوں کنونشن اسان جی تنظیم جو اصل ریاستوں سا ارگنائزشن جو ستٹیوں سالن کھاں پوئے بے ہن تنظیم جو زندہ رہاں خود ایک معاشرتی لحاظ کھاں اہم مسئلو آچھو تا تنظیم ود میں دا 15 سال حلن دیون انہاں پوئے یا تا پانجو مقصد دئی ختم تھیندیوں یا خود بخود وقت ان کے ختم کرے چھڑی پر 37 سالن کا پو ان تنظیم جو زندہ رہن خود بدائے تو ان تنظیم کچھ نہ کچھ حاصل بھی کیا پانچ وجود کے باقی بھی رکھے ان کا اگ میں جو موضوع کے حوالے سے کچھ گال بول شروع کرے کل اج تمہاں کا ایک سوال کرے ہو پہلو سوال نسب العین کے حوالے سے انہاں میں بھی اکثریت جو جو جواب ہے وہ نسب العین جو تنظیم جو ہے ان کے مطابق لکھل نہ ہو بڑی اکثریت ऐं उनखां पोइ ॿियो जेको अॼु जो सुवालु हुयो त अगराज़ मक़ासिद मां के बि 3 लिखी ॾेखारियो 12 आहिनि 12 मां के बि 3 जेके आहिनि तव्हां लिखी ॾेखारियो उन्हनि मां बिल्कुलु सही कंहिंजो बि कोन्हे वेझो वेझो जेको आहे जवाबु जेको आहे उनखे इनाम ॾिनो वेंदो बहरहाल इहो आहे त इन मां मालूम थिए थो त असां तालीम ऐं तरबियत ऐं ख़ुदि तनज़ीम सां संजीदा केतिरा आहियूं वरना हर कारकुन खे नसब लाइन त बहरहाल यादि हुजणु खपे ऐं 12 मां घटि में घटि 5-10-8 त उन्हनि लफ़्ज़नि में जिन लफ़्ज़नि में आइन में लिखियल आहिनि यादि हुजणु घुरिजनि अगराज़ मक़ासिद ऐं नसब लाइन ई यादि न हुजणु इहो ॿुधाए थो त मौजूदा तनज़ीम जी हालति बहितर कोन्हे का हिन वक़्तु जेका असांजी तालीम तरबियत जी सूरत हाल आहे उहा बहितर कोन्हे आईंदा सवाल जेके थींदा उन्हनि में वधीक तव्हांखे जेको आहे ख़बर पवंदी त जेको आहे तव्हांजी असांजी सभिनी जी छो त तव्हां मां मुराद असां आहियूं असां मां मुराद तव्हां आहियूं असां तनज़ीम जे हवाले सां सम्झूं था त तरबियत करण वारा आहियूं तव्हां सम्झो था त जेको आहे तरबियत थियण वारा आहियो ॿिन्ही पाण में राब्तो पियो ॾींहनि में कुझु लतीफ़ो पियो हिकिड़े दोस्त ॿुधायो त उस्ताद पुछो शागिर्द खां त यकीन ई वहम में कहिड़ो फ़र्क़ु आहे यकीन छाके चइबो आहे वहम छाके चइबो आहे चए सही जेको तव्हां पढ़ायो था ऐं तव्हां सम्झो था पढ़ायो था इहो त यकीन आहे असांखे ऐं तव्हांखे जेको इहो सम्झ में अचे थो त असां सम्झूं था इहो तव्हांखे वहम आहे सो असां पढ़ायो आहे तव्हां पढ़ियो आहे हिन मां कुझु यकीन आहे कुझु जेको आहे उहो वहम आहे तंहिंजे करे जेको आहे उहो मौजूदा सूरत हाल बहरहाल कोई बहितर सूरत हाल न आहे इन्हनि में मालूम थिए थो अॻिते जा सवालात ख़ुदि तव्हांखे ॿुधाईंदा त तव्हां ई असां केतिरे क़दुरु पंहिंजे इन मक़सद ऐं तालीम तरबियत सां संजीदा आहियूं मौला अली अलैहिस्सलाम जंहिंजो फ़रमान हासिबु एहतिसाब कयो पंहिंजो एहतिसाब कयो क़बलान तो हासिबु इन खां अॻु में जो तव्हांजो एहतिसाब कयो वञे ॿिया तव्हांजो एहतिसाब कनि थी सघे थो इहो ॿियो एहतिसाब क़यामत जो एहतिसाब हुजे थी सघे थो ॿियो एहतिसाब तारीख़ जो एहतिसाब हुजे तारीख़ तव्हांजो एहतिसाब करे थी सघे थो इहो ॿियो एहतिसाब जेको आहे मुआशिरो तव्हांजो एहतिसाब करे तव्हां छा कयो आहे इन खां अवल पंहिंजो एहतिसाब इंसान खे पाण करणु खपे पंहिंजो हिसाब किताब पाण करणु खपे ऐं जॾहिं न हिसाब किताब कबो आहे त पोइ छॾ छूट न ॾिबी आहे ॿियो फ़रमान आहे ॿी जाइ ते मौला अली अलैहि सलातु वसलाम जिन जो गॾिजी सलवात पढ़ो मुहम्मद वाले मोहम्मद जंहिंमें मौला फरमाइनि था त हासिबु अहवाकुम कमा तो हासिबु आदाकुम या युजाहिदु अहवाकुम कमा तुजाहिदून आदाकुम हिसाब कयो पंहिंजो अहिड़े नमूने सां जहिड़े नमूने सां दुश्मन जो हिसाब कयल कंदा आहियो यानी दुश्मन या मुखालिफ़ जेको आहे उनजो जीअं तव्हां हिसाब किताब कंदा हुओ उनमें काई बि ज़री बराबरि जेको आहे छॾ छूट न कंदा हुओ मौला फरमाईंदा जॾहिं पंहिंजो हिसाब कयो पंहिंजे ख़्वाहिशुनि जो पंहिंजे कमकारनि जो तॾहिं बि जेको आहे उहो पंहिंजा मुखालिफ़ बणिजी पंहिंजो एहतसाब कंदा कयो अगरि पंहिंजा दोस्त बणिजे ऐं पंहिंजा बणिजे एहतसाब कंदो त ज़ाहिर आहे उनमें छॾ छूट माण्हू जेका करे चयो हीउ ठीकु आहे हीउ मिड़ई मिड़ई ठीकु आहे हीउ ठीकु आहे हीउ ठीकु आहे मौला फरमाईंदा ईअं न कयो जॾहिं बि हिसाब किताब जो वारो अचे त पोइ जेको आहे पंहिंजा मुखालिफ़ बणिजी एहतसाब कयो जीअं हिकु मुखालिफ़ जेको आहे ज़रे बराबरि बि छॾ छूट न कंदो आहे तीअं तव्हां पंहिंजे कमनि कारनि जे हवाले सां जॾहिं हिसाब कयो त छॾ छूट न कयो इन करे मां बि जेको तव्हांजे साम्हूं ॻाल्हियूं कंदुसि उन में छॾ छूट जी जेको आहे उहा गुंजाइश न हूंदी बल्कि जेको आहे सिधियूं सिधियूं ॻाल्हियूं ताकी पंहिंजो एहतसाब इंसान पाण करे ऐं पाण खे बहितर बणाइण जे लाइ कोशिशि करे तंज़ीम टिनि मरहलनि मां गुज़री आहे हिकिड़ो अंजुमन असगरी आहे हीअ 1967 खां वठी ऐं 1976 ताईं 76 खां 76 ताईं तक़रीबन इहो 10 साल अंजुमन असगरी जे नाले सां हुन कमु कयो आहे ऐं इन जा बुनियादी तौर ते जाम शुरू जेको यूनिवर्सिटी या इदारा हुया उन में जेको आहे उहो मर्कज़ हुयो ऐं हिकु अधु ॿियनि जायुनि ते को यूनिट खुलियल हो वरना इहो सॼो तंज़ीम जी सूरत हाल 1967 खां 1976 ताईं इहा हुई अंजुमन असगरिया जाम शुरू जे नाले सां कमु कंदी उन खां पोइ जेको आहे 76 कोई जुलाई 76 में असगरिया स्टूडेंट्स ऑर्गेनाइज़ेशन ठही अलबत वरी बि मर्कज़ जेको आहे जाम शुरू हूंदो यानी जाम शुरू जे इदारनि मां ई सॼी मर्कज़ी काबीना ठहंदी बाक़ी सिंध मां मर्कज़ी उहिदेदार न हूंदा हुया डिवीज़न बि कोन हुई सिर्फ़ु ज़िलो हूंदो हो इहो सिलसिलो जेको आहे उहो डॉक्टर मोहम्मद मूसा लगारी साहिब जिन जे सदारत जे दौर ताईं मुंहिंजे ख़्याल में इहो 83 ताईं जेको आहे 82-83 ताईं रहियो उन खां पोइ जेको आहे असगरिया स्टूडेंट्स ऑर्गेनाइज़ेशन सिंध याने सॼे सिंध ते जेको आहे मर्कज़ ठहियो ऐं आइन बि जेको आहे नओं वजूद में आयो इहे त हिन आइनी लिहाज़ खां जेके आहिनि उहे टे मरहला पहिरियों जेको आहे अंजुमन असगरिया पोइ असगरिया स्टूडेंट्स ऑर्गेनाइज़ेशन मर्कज़ जाम शुरू ऐं पोइ जेको आहे असगरिया स्टूडेंट्स ऑर्गेनाइज़ेशन सिंध या पाकिस्तान ऐं मर्कज़ जेको आहे उहो सॼे सिंध जे हवाले सां किथां बि जेको आहे थी सघे थो इन सां गॾो गॾु कारकर्दगी जे हवाले सां जेका हिन जा मरहला आहिनि उहे बुनियादी तौर ते जेके आहिनि उहे बि टे मरहला आहिनि हिकिड़ो उहो दौर आहे जॾहिं अल हुसैन छापणु ऐं योम मुस्तफ़ा योम मुर्तज़ा करणु इहो सिर्फ़ु कारकर्दगी हूंदो हो या मिसाल तौरु जेको आहे मर्कज़ अल हुसैन छापींदो ऐं जेको आहे उहो चांदका मेडिकल कॉलेज वारा अल हिदायत नाले सां छापींदा हुआ हिकिड़ो नंढिड़ो रिसालो अहिड़े नमूने सां जेको आहे ज़रई यूनिवर्सिटी वारा बि जेके आहिनि उहे कंहिं नाले सां अल मुंतज़िर जे नाले सां हिकिड़ो नंढो रिसालो कॾहिं कॾहिं जेको आहे छापींदा इन विच में दर्स ऐं तालीम तरबियत तमामु घटि थींदी हुई हताए करे जेके अफ़राद हूंदा हुआ उन्हनि जे चेहरनि ते ॾाढी मुश्किल सां नज़र ईंदी नमाज़ी बि मुश्किल सां हूंदा हुआ जेके मर्कज़ी उहिदेदार हूंदा हुआ ॿियनि जी हालत तव्हां ख़ुदि जेका सम्झी सघो था हाल बि विच में जेको आहे मौलाना क़िबला अलाह मक़ाम अब्बास अली नजफ़ी साहिब जिन जा कुझु दर्स ज़रूरु थिया उसूल दीन जे मौज़ूअ ते ऐं उहे छपियल बि कंहिं हद ताईं हुया कंहिं वक़्त ताईं हाणे शायदि हिन वक़्तु किथे बि जेको आहे मुश्किल सां मिली सघनि उहे साईं जा कोई 10 खनि दर्स थिया हुया जेके मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जाम शुरू में साईं अब्बास अली नजफ़ी साहिब जन ॾिना हुया शुरू में साईं अब्बास नजफी साहब जन घणो मुंसलिक रहा इन तंजीम से, खास तौर से तालीम तरबियत के हवाले से, शागिर्दन की तालीम तरबियत यो एकड़ो पहरियों दौर हो जैमें बेअमली आम हुई मुआशरे में भी असगरिया वट भी पा, यानी असगरिया मुआशरो ब जुदा शुरू न हो, बल्कि जड़ो मुआशरो हो ओड़ी असगरिया ही, जड़ी असगरिया ही ओड़ो जो है वो मुआशरो हो। ही मौजज़ो नमूदार थियो ईरान जे इनकलाब जो, इमाम खुमैनी आया उन नज़रियो ॾिनो, उन्हनि हिकु जुको आहे सोच ॾिनी इस्लामी हुकूमत जी, इस्लामी निज़ाम जी, इस्लामी मुआशरे जी, ऐं जेको आहे उहो नौजवाननि में हिकिड़ो नओं ईमान जो रूह जेको आहे आयो। उन सां गॾो गॾु जेको आहे हिते शहीद हुसैनी जेको आहे उहो तहरीक निफ़ाज़ फिके जाफ़रिया जे नाले सां जेको आहे तनज़ीम अॻिते वधाई, पाण हर ॻोठ में विया, हिकिड़ो नओं रूह जेको आहे अवामी में उभरियो, नौजवाननि सां गॾो गॾु जेको आहे अवाम में हिकिड़ो ईमान जो, तालीम ऐं तरबियत जो, सिखण ऐं सेखारण जो, अमल जे तरफ़ रगबत जो, नेकी जे तरफ़ रगबत जो, नमाज़ जे तरफ़ रगबत जो, मिसाल तौरु जेको आहे उहो हिकिड़ी जेका असां वटि शोहरत हुई मवालीअ जी, उनखां फिरी करे हिकु नेक ऐं सालह इंसान बणजण जी रगबत जो हिकिड़ो जेको आहे ॼण त तहरीक उथी। इन तहरीक में असगरिया ख़ुदि जेका शामिल हुई, ऐं असगरिया जो मक़सद बि इहो ई जेको आहे तालीम तरबियत, छो त तव्हां न सभु लहनि पढ़ो, तव्हांखे मालूम थींदो त शागिर्दनि जी तालीम तरबियत करणु, शागिर्दनि जी जेको आहे नौजवाननि जी जेको आहे उहो सीरत मुहम्मद व आले मुहम्मद जे मुताबिक़ तरबियत करणु, ताकी हू पूरा मोमन बणिजी सघनि ऐं बातल सां जेको आहे उहो मुक़ाबिलो करे सघनि। इहो इहो मक़सदु ई त यानी तंज़ीम जो जेको आहे उहो तालीम तरबियत आहे, नसब लहन ई तालीम तरबियत आहे। पर ज़ाहिरात इहो पहिरियां जेको आहे उहो एतिरो इफेक्टिव न हो, एतिरो असर न रखंदो हो। जॾहिं ईरान जो इनकलाब आयो त हिकिड़ो मुअसर थी चुको आहे साम्हूं आयो, असगरिया जे नौजवाननि कोशिशि कई, ऐं उन दौर में सूरत हाल इहा हूंदी त नौजवान ख़ुदि जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ ॻोठनि मां हली हली करे ईंदा हुआ, त पोइ असां वटि बि यूनिट खोलियो, ऐं असां वटि जेको आहे उहो तव्हां पंहिंजी कारकर्दगी अंजाम ॾियो। इन दौर में असां वटि जेको आहे शुरू थिया दर्स ऐं कैंपुनि जो जेको आहे सिलसिलो। इहो दर्सनि ऐं कैंपुनि जो सिलसिलो लामहदूद सिलसिलो हुयो। एतिरा दर्स थिया आहिनि असगरिया में जो हुनखे ॻणे नथो सघिजे। एतिरियूं कैंपूं थियूं आहिनि मुख़्तलिफ़ शहरनि में, मुख़्तलिफ़ जायुनि ते, मुख़्तलिफ़ जेको आहे उहो मर्कज़नि में, जो उनजो बि शायदि असां वटि ॻाणाटो ऐं जेको आहे अंदाज़ो न हुजे। इन्हनि कैंपुनि ऐं इन्हनि जेको आहे उहो दर्सनि जे नतीजे में सिंध में ख़ुदि हिकिड़ो जेको आहे उहो दर्स जी सकाफ़त शाया थी आहे, ऐं हाणे जेके आहिनि उहे अंजुमनूं ऐं ॿियो अफ़राद जेके आहिनि उहे बि दर्स मुनक़द कनि थियूं। यानी असगरिया पंहिंजे इन विच वारे मरहले में कामयाबु थी, जेको मक़सदु हो हुनजो उहो जेको आहे अॻिते वधियो, ऐं उन मक़सद जे तहत जेको आहे असगरिया पंहिंजी कारकर्दगी भले नमूने सां अंजाम ॾिनी। इहो जेको आहे तक़रीबन जेको आहे उहो 84-85 खां शुरू थिए थो सिलसिलो, ऐं जेको आहे उहो 96-97 ताईं जेको आहे हले थो। इहो तक़रीबन जेको आहे 10-12 सालनि जो जेको आहे वक़फ़ो आहे। 10-12 सालनि जे हिन वक़फ़े में तमामु घणी जेको आहे उहो असगरिया तरबियत कई आहे। इहो सोनहरी दौरु आहे असगरिया जो। छाजे हवाले सां? तादाद जे हवाले सां न, पंहिंजे जेको आहे उहो तालीम तरबियत जे मक़सद जे हवाले सां सोनहरी दौरु आहे। त इन में उहो बिल्कुलु पंहिंजे ट्रेक ते रही, पंहिंजे जेका मक़ासिद जे अंदरि रही, ऐं पंहिंजो जेको आहे उहो तालीम तरबियत नौजवाननि जी भले नमूने सां कई। उन ई दौर में जेके अफ़राद निकितल आहिनि तालीम तरबियत मां, उहे तव्हांखे नज़र अचनि था, अख़लाक साहबु, ग़ुलाम रज़ा मसलन जेको आहे उहो, ग़ुलाम अली जाफ़री, या मसलन जेको आहे साईं साजिद शाह, या जेके बि अफ़राद तव्हांखे हिन वक़्तु मथे मथे नज़र अचनि था, उहे इन्हनि ई 10-12 सालनि में जेके आहिनि उहे निकितल आहिनि। तंहिं करे इहो दौरु कामयाबु दौरु आहे तालीम तरबियत जे हवाले सां, ऐं जेको आहे उहो मक़सद जे ऐं नसब लहन जे हवाले सां। उन खां पोइ वरी हिकिड़ो ॿियो दौरु अचे थो 1997 तक़रीबन जेको आहे उन खां पोइ। उन खां पोइ असांखे हिकिड़ी ग़लति फ़हमी जेको आहे पैदा थी, ग़लति फ़हमी इहा पैदा थी त जेको आहे असां इहो सम्झो त हाणे असांखे तालीम तरबियत जी ज़रूरत एतिरे क़दुरु न आहे, हाणे असांखे अवाम जी जेको आहे उहो तरबियत करण खपे, यानी बेन लफ्जन में तरबियती इदारे जे बजाय असां जो का तबलीगी इदारो बणजी वियासीं, बेन खे तबलीग करण जो पंहिंजो पाण जे मथां तालीम तरबियत जेको आहे उन ते फोकस जे बजाय असांजो फोकस जेको आहे उहो तबलीग बणजी वियो, ॿियनि ते जेको आहे उहो कमु करण जो। ऐं जंहिं ॾींहं खां वठी इहो असां कमु शुरू कयोसीं उन ॾींहं खां वठी असां जेको आहे पंहिंजी तालीम तरबियत जे लिहाज़ खां पोइ ते थी वियासीं। जेको पोइ ते मां चवां थो इहो पंहिंजो पूरो एहतिसाब हिन हिकिड़े जुमिले में आहे त असां जेको आहे तालीम तरबियत पंहिंजे मक़सद जे लिहाज़ खां 1997 खां वठी 2007 ताईं असां पोइ ते विया आहियूं। 10 साल 11 साल जेके आहिनि असां पंहिंजे पोइ ते विया आहियूं। इन जो जेको आहे उहो तव्हां बाक़ाइदा जेको आहे उहो जेके चइजे त डॉक्यूमेंट ऐं जेको आहे उनजे हिसाब सां शायदि ख़ुदि ॾिठी त तव्हांखे नसबुल ऐं बि चङे नमूने सां अक्सरियत खे यादि न आहे। जॾहिं नसबुल ऐं बि यादि न हुजे उनजो मतिलबु तालीम तरबियत जेको आहे उहो सफ़ा कोन्हे का। मुंहिंजे ख़्याल में 75 जे क़रीब जेके आहिनि उहे सिर्फ़ु अहिड़ा आहिनि जेके आया हुया उन्हनि मां जेको आहिनि उन्हनि सही न लिखियो आहे। कोई जेको आहे 30 जे क़रीब दोस्तनि जेको आहे उहो सही नसबुल ऐं लिखियो आहे। अगराज़ मक़ासिद जे लिहाज़ खां त हिकिड़े बि जेका सही नसब जेका अगराज़ मक़ासिद मां कोई बि हिकिड़ी गरज़ जेका सही लिखी हुजे न लिखी आहे सही। इनाम ज़रूरु ॾिनो वेंदो जेको वेझो आहे उनखे, पर जेको आहे उहो इहो ॿुधाए थो त असां जेको आहे उहो पोइ ते विया इहो ॿुधाए थो त असां पंहिंजी तालीम तरबियत जे हुन मक़सद खे जॾहिं छॾे ॾिनोसीं त असां पाण पहुते विया आहियूं। पाण पहुते विया आहियूं थी सघे थो असांजो तादादु साॻियो ई हुजे, ओतिरो ई तव्हांजो तादादु हुजे, लेकिन क्वालिटीअ जे लिहाज़ खां क्वांटिटी ऐं तादाद जे लिहाज़ खां थी सघो थो असांजा यूनिट ओतिरा ई हुजनि, ज़िला असांजा ओतिरा ई हुजनि, पर क्वालिटीअ जे लिहाज़ खां असां पहुते थिया आहियूं। हाणे सवाल इहो आहे छा इहा सूरत हाल ईअं ई हुजणु खपे, छा हिनखे ईअं जारी रहणु खपे? हिते तव्हांखे फ़ैसिलो करणो आहे त तव्हांखे तबलीग जे तरफ़ वञिणो आहे या ख़ुदि जेको आहे उहो पंहिंजी तालीम ऐं तरबियत जे तरफ़ वञिणो आहे। जेतिरे क़दुरु मां सम्झां थो त इन्हनि ॿिन्ही मां वधीक फ़ाइदेमंद जेको आहे पंहिंजी तालीम तरबियत आहे। ॿियनि लफ़्ज़नि में असगरिया खे हिकिड़ी यूनिवर्सिटी हुजणु खपे। वापसि मोटूं था एहतिसाब ते, लेकिन हिकिड़ी आईंदा जे हवाले सां ॿ ॻाल्हियूं अव्हां जे ख़िदमत में अर्ज़ु करे वञा। असगरिया स्टूडेंट्स ऑर्गेनाइज़ेशन शागिर्दनि जी तनज़ीम आहे, तंहिंजे करे शागिर्द तबलीग करे इहो कोई ॻाल्हि सम्झ में नथो अचे। ही नौजवान जे पंहिंजे ठहिण जो दौरु आहे, ख़ुदि साज़ीअ जो दौरु आहे, पंहिंजो पाण खे ठाहिण जो दौरु आहे। अञा इन उमिरि ताईं न पहुतो जो 35 सालनि खां माण्हू मथे थिए ऐं पोइ जेको आहे वरी मुआशिरे में पंहिंजो फ़ाइदो बि ॾिए ऐं जेको आहे ॿियनि ताईं पंहिंजो जेको आहे मक़सदु पहुचाए। ही नौजवानी जो दौरु आहे, इहो जेको आहे उहो तव्हां सम्झो त 13, 14, 15 सालनि खां वठी ऐं जेको आहे उहो वधि में वधि 20 सालनि जे दौरु, इहो उमिरि जो इन जो दौरु आहे। इहो नौजवान जे पंहिंजे शख़्सियत साज़ीअ जो दौरु हूंदो आहे। इन दौर में नौजवान पंहिंजी शख़्सियत अञा ठाहींदो आहे पियो, मुआशिरे में हुनजी शख़्सियत ठहे थी पई। जॾहिं ठहे थी पई त इन दौर में जेको आहे तालीम तरबियत ज़रूरी आहे ऐं जेको आहे तबलीग ख़ुदि ब ख़ुदि थींदी। इहो अजीब जेको आहे सिलसिलो ऐं इहो अजीब फार्मूलो जेको आहे तव्हां सम्झी वठो त अगरि तव्हां पंहिंजी तालीम तरबियत जारी रखी त तबलीग ख़ुदि ब ख़ुदि थींदी। इन करे त जॾहिं तव्हां पंहिंजो मथां कोई लागू कयो था इस्लाम दीन निज़ाम या तशयु जा जेके आहिनि उहे ख़सलतूं, तशयु जूं ख़ुसूसियतूं, शीयत जो अख़लाक, शीयत जो किरदारु, शीयत जो जेको आहे उहो कैरेक्टर पंहिंजे मथां लागू कयो था त तव्हां मुआशिरे खां ॿाहिरि त कोन आहियो न, मुआशिरे में ई रहो था, मुआशिरे में ई घुमो था, मुआशिरे में फिरो था, मुआशिरे जे माण्हुनि सां मिलो था, त तव्हां उहो किरदारु त मुंतकिल बहराल थींदो, ख़ुदि ब ख़ुदि थींदो, बग़ैर चवण जे थींदो, बग़ैर ज़बानी जेको आहे उहो कलाम करण जे थींदो। इनखे ख़ुदि जेको आहे मां फ़रमायो आहे त असांजे दीन जा मुबलिग बणिजो बग़ैर ज़बान हलाइण जे, ज़बान न हलायो, ज़बान सां दावत न ॾियो, तव्हांजो किरदारु दावत ॾिए, तव्हांजे ॻाल्हाइण जो अंदाज़ दावत ॾिए, तव्हांजे हलण जो अंदाज़ दावत ॾिए, तव्हांजो जेको आहे वारनि जो स्टाइल जेको आहे दावत ॾिए, तव्हांजे कपिड़नि जो स्टाइल दावत ॾिए, तव्हांजी हर शइ जेको आहे उहा दावत ॾियण वारी हुजणु खपे। पंहिंजे जी तरबियत पाण कयो, पाण खे नेक बणायो, पाण खे हिकिड़ो जेको आहे अहसन ऐं जेको आहे उहो बहितरीन इस्लाम जो जेको आहे सिपाही बणायो। जॾहिं पाण खे बहितरीन इमाम ज़माने जो सिपाही बणाईंदो ऐं मुआशिरे में घुमंदो फिरंदो त तबलीग ख़ुदि ब ख़ुदि थींदी तव्हांजी। तव्हांखे ज़बान सां तबलीग करण जी ज़रूरत ई न पवंदी, तव्हांखे ज़बान सां ज़बान हलाइण जी ज़रूरत न पवंदी, ख़ुदि मुआशिरे में उनजा असरात जेके आहिनि उहे थींदा। लेकिन बहरहाल असर आहे की हिकिड़ी यूनिवर्सिटी हुजणु खपे मुआशिरे में। यूनिवर्सिटी छा थींदी आहे? यूनिवर्सिटी इहा थींदी आहे उते हर शोबे जो जेको आहे माहिर तयारु थींदो आहे। बाद में अगरि मुआशिरे खे डॉक्टर जी ज़रूरत आहे त उहो डॉक्टर जेको आहे उहो यूनिवर्सिटी ॾींदी। मुआशिरे खे अगरि इंजीनियर जी ज़रूरत आहे त उहो बि जेको आहे उहो यूनिवर्सिटी ॾींदी। मुआशिरे खे अगरि जेको आहे उहो बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन जो जेको आहे BBA जी ज़रूरत आहे उहो बि यूनिवर्सिटी। हिकिड़ी ॼण त माउ आहे यूनिवर्सिटी मुआशिरे जी, ॼण त माउ आहे जेके ॿार ॼणे मुआशिरे जे हवाले करे थी। इन करे असगरिया बि अहिड़ी तंज़ीम हुजणु खपे जेका हर शोबे में तरबियत करे ऐं तरबियत करण खां पोइ जेको आहे मुआशिरे जे हवाले तशयू जी क़ौम ऐं मिलत जे हवाले जेके नौजवान करे पोइ हाणे उहो जेको आहे मिलत ऐं क़ौम जी जेका ज़िमेदारी आहे त उहो इनखे कहिड़े कहिड़े शोबे में इस्तेमालु करे थी, जंहिंजो जेको शोबो हुजे उहो इस्तेमालु थिए उहो जेको आहे उन शोबे में वञे। हर शोबे में जिते बि माहिर हुजे उते जेको आहे असगरिया जो तयारु थियलु हुजे, यानी असगरिया सभिनी शोबनि जे लाइ मुआशिरे जी इस्लाह जे लाइ, मुआशिरे खे सही इस्लामी रस्ते ते हलाइण जे लाइ, मुआशिरे खे तशयू जे जेको आहे उहो ख़सलतुनि जे मुताबिक़ हलाइण जे लाइ असगरिया खे हिकिड़ी माउ जी हैसियत इख़्तियार करणु खपे, जेके पंहिंजा अफ़राद तयारु करे ऐं पंहिंजी झोलीअ मां जेके आहिनि अफ़राद मुआशिरे जे हवाले करे। इहो अगरि किरदारु तव्हां रखियो त तव्हां पाण बि ज़िंदा रहंदो, तव्हांजी पंहिंजी तरबियत थींदी, तव्हां पाण बि भला थींदो, पंहिंजी बि दुनिया ऐं आख़िरत जेको आहे उहो भली तव्हांजी थींदी ऐं तव्हांजी तबलीग यकीन थींदी बग़ैर ज़बान हलाइण जी थींदी ऐं मुआशिरे में असरात जेके आहिनि उहे तव्हांजा थींदा। बहरहाल इन जो मतिलबु इहो थियो त आइनी लिहाज़ खां बि असांजा टे मरहला रहिया आहिनि। अंजुमन असगरिया, असगरिया स्टूडेंट्स ऑर्गेनाइज़ेशन मर्कज़ जेको आहे जाम शुरू ऐं असगरिया स्टूडेंट्स ऑर्गेनाइज़ेशन सिंध मर्कज़ जेको आहे सॼे सिंध जी कारकर्दगी जे हिसाब सां बि असांजा जेके आहिनि उहे टे मरहला रहिया आहिनि। पहिरियों मरहलो सुस्त मरहलो आहे, जेको पंहिंजे मक़ासिद खे ई न सम्झण जो मरहलो आहे। हालांकि बहरहाल जिन जेको आहे उहो नसबुल ऐं ठाहियो उन दौर में अफ़राद उहे नज़र अचनि था त नज़रियाती अफ़राद आहिनि ऐं जेको आहे या वरी उलमा सां उन्हनि जो राबितो आहे उतां खां जेको आहे इहो शइ हासिलु कई अथनि। नसबुल आहिनि बहितरीन नसबुल आहिनि, बहितरीन जुमिला आहिनि उन जा, बहितरीन लफ़्ज़ इस्तेमालु कयल आहिनि, बिल्कुलु तोरियल तकियल लफ़्ज़ ऐं जेको आहे सही मक़सद खे अदा करण वारा तव्हांजा जेके नसबुल आहिनि। इन करे नसबुल आहिनि तव्हां सभिनी खे यादि हुजणु खपे, अगराज़ मक़ासिद जेके आहिनि उहे आइन में यादि हुजणु खपनि ऐं पाण जंहिं शोबे में आयो, मसलनि जेको तव्हां कोई जेको आहे पब्लिकेशन सेक्रेटरी आहे त पब्लिकेशन सेक्रेटरी जा अख़्तियारात कहिड़ा आहिनि, उन जी ज़िमेदारियूं कहिड़ियूं आहिनि उहे यादि हुजणु खपनि। अगरि उहे ई नथियूं अचनि त इंसानु पंहिंजो उहिदो कीअं जेको आहे उहो ज़िमेदारी अदा करे सघंदो। अगरि तव्हां जेको आहे जनरल सेक्रेटरी आहियो यूनिट जा या ज़िले जा या डिवीज़न जा ऐं तव्हांखे ख़बर ई कोन्हे त आइन में उन जूं ज़िमेदारियूं छा आहिनि, उन जा इख़्तियारात छा आहिनि, त न को पंहिंजो कमु करे सघंदो, न को जेको आहे पंहिंजी ज़िमेदारियूं अदा करे सघंदो। ज़िमेदारियूं अदा न करे सघंदो हिन दुनिया में पुछियो वेंदो आहे, अगरि न पुछियो वञे हिन दुनिया में त आख़िरत में ज़रूरु पुछियो वेंदो। इन करे तव्हां कसम नामो खणो था, कसम खणो था त मां पंहिंजी ज़िमेदारियूं अदा कंदुसि। पंहिंजी ज़िमेदारियुनि खां वाक़िफ़ु ई कोन आहियो तव्हां, तव्हां पंहिंजी ज़िमेदारियूं आइन में करे पढ़ियूं ई कोन्हनि खे, तव्हांखे दिलचस्पी कोन्हे त तव्हां जेको आहे आइन खोले ॾिसो ऐं इहो ॾिसो त मुंहिंजी ज़िमेदारी छा आहे। अगरि जेको आहे ईअं आहे त पोइ जेको आहे उहो मक़सद जे लिहाज़ खां असां कंहिं बि जेको आहे नतीजे ते पहुतल न आहियूं। बहरहाल पहिरियों मरहलो हुयो जेको 1967 खां वठी ऐं जेको आहे तक़रीबन कारकर्दगी जे लिहाज़ खां 1983-84 ताईं जेको आहे जारी रहे थो। इन में जेको आहे असांजो असगरिया जो कोई बि जेको आहे बहितर किरदारु नज़र नथो अचे। मुआशिरो ई असगरिया हिकिड़ी शइ बणिजी वई आहे, जहिड़ो मुआशिरो आहे ओड़ी असगरिया आहे, जहिड़ी असगरिया आहे ओड़ो मुआशिरो आहे। लेकिन इहो 83 खां वठी ऐं तक़रीबन 97 ताईं जो दौरु जेको आहे इन में असगरिया पाण भली बणी आहे, पंहिंजो पाण खे बहितरु बणायो आहे दीन जे मुताबिक़, इस्लाम जे मुताबिक़, सीरत आले मुहम्मद जे मुताबिक़, इस्लामी ऐं शिया ख़ुसूसियतुनि जे मुताबिक़ पंहिंजो पाण खे बणायो आहे, मुआशिरे खां मथे रही आहे। असगरिया जे नौजवाननि जो किरदारु मुआशिरे खां मथे रहियो आहे, मुआशिरे खां बुलंद रहियो आहे, मुआशिरे खां तनज़ीम जेके आहिनि उहा बाला रही आहे ऐं मुआशिरे खे दावत ॾिनी आहे पंहिंजे किरदार जे ज़रिए, पंहिंजे जेको आहे ज़बान हलाइण खां सवाइ पंहिंजो सिर्फ़ु जेको आहे कैरेक्टर ॾेखारण जे ज़रिए इहो रहियो आहे ऐं इन में जेको आहे कामयाबु थी कामयाबु एतिरे क़दुरु थी आहे जो तव्हां अंदाज़ो लॻायो त अॻु में सूरत हाल सिंध जी जेका आहे उहा छा हुई, अॼु खां 30 साल ऐं अॼु जेका आहे सूरत हाल छा आहे, इहो तव्हां मक़सद जे हवाले सां नंढिड़ो हिकिड़ो किताब चयो पढ़ियो हूंदो, ज़रूरु पढ़ो ऐं बार बार हुनखे पढ़ो। इहो जेको तव्हांखे ॿुधाईंदो त 30 साल अॻु में सूरत छा हाल छा आई ऐं असगरिया जे कमु करण खां पोइ सूरत हाल छा थी आहे। बहरहाल उनखे मां वधीक दोहराइण नथो चाहियां, ख़ुदि तव्हां पढ़ो, बार बार पढ़ो, ताकि जेको तव्हांखे ख़बर पए। उन सूरत हाल मां निकिरी हिन महिल मिलत जेका आहे तशयु जी हिकु बहितरु सूरत हाल में आई आहे। असगरिया जा इहे 3 मरहला रहिया आहिनि। 1997 खां पोइ वरी असां पोइते विया आहियूं। अॼु तव्हांखे फ़ैसिलो करिणो आहे त तव्हांखे पंहिंजे तालीम तरबियत जे तरफ़ वञिणो आहे या पुराणो जेको आहे उहो हिकिड़ो जेको रस्ते खां हटियल सिलसिलो आहे उनखे जारी रखिणो आहे। उनखे जारी रखंदो किथे बि कोन पुॼंदो, उनखे जारी रखंदो त पंहिंजी तरबियत बि न करे सघंदो, मुआशिरे जी तरबियत बि न करे सघंदो। पर जेकॾहिं तव्हां उहो विच वारे दौर वारो इहो पंहिंजो किरदारु रखियो ऐं पंहिंजो मक़सदु रखियो, जेको कि नसबल हिन में लिखियलु आहे तव्हांजो, त नौजवाननि जी तालीम तरबियत करणु, अगरि पंहिंजी तालीम तरबियत कंदा रहियो ऐं इहो ई मक़सदु रहियो त ख़ुदि बि कामयाबु रहंदो, तव्हांजी तनज़ीम कामयाबु रहंदी ऐं तव्हां जेको आहे उहो मुआशिरे खे बि इस्लाह करे सघंदो। इन करे महिरबानी करे इन ॻाल्हि खे संजीदगी सां सोचो ऐं हिन ते जेको आहे संजीदगी सां ॻाल्हि ॿोल कयो। हिकिड़ी शइ जेका असगरिया स्टूडेंट्स ऑर्गेनाइज़ेशन में जेको आहे उहो कमी रही आहे, मुसलसल रही आहे, मां चाहींदुसि त उहो सवाल तव्हांखे करे छॾियां, ताकी जेको आहे बाद में अगरि कंहिं वटि को जवाबु आहे त ॿुधाए, वरना मां मूं वटि जेको जवाबु आहे उहो तव्हांखे ॿुधाईंदुसि। उहो इहो आहे त असगरिया ॻोठनि में कामयाबु हुई आहे, नंढनि नंढनि ॻोठनि में, जिते मिसाल तौरु शीयत किथे थोरो आहे किथे घणी आहे, पर ॻोठनि में कामयाबु हुई। शहरनि में असगरिया पंहिंजा यूनिट हिकिड़ा बा असर ऐं मुअसर यूनिट क़ाइमु न करे सघी आहे, घणनि शहरनि में त आहिनि ई कोन असगरिया जा यूनिट। ॻोठनि में कामयाबु थियणु ऐं शहरनि में न हुजणु या घटि हुजणु, आख़िर हिन जो सबबु छा आहे? तव्हां छा था सम्झो छो आहे ईअं? तव्हां हिन वक़्तु मर्कज़ वारा बि वेठा आहियो, ज़िले वारा बि आहियो, डिवीज़न जा बि कुझु कुझु न कुझु न कुझु दोस्त हूंदा, यूनिटनि में बि आहियो, सोचो हिन ते त आख़िर जेको आहे शहरनि में तव्हांजा यूनिट छो नथा ठहनि, शहरनि में तव्हांजी तनज़ीम साज़ी पोइ ते छो आहे? ॻोठनि में भली आहे, ॻोठनि में जेको आहे उहो तव्हांजी तनज़ीम मज़बूत बि आहे, तव्हांजी तालीम तरबियत बि मज़बूत आहे, लेकिन शहरनि में तव्हांजी तालीम तरबियत एतिरी मज़बूत न आहे। आख़िर हिन जो सबबु छा आहे? सबबु जेसिताईं न ॻोल्हींदो तेसिताईं उनखे हल बि न करे सघो। मां सवाल अव्हांखे छॾियां थो अव्हां वटि ऐं जेको आहे हिनजो जवाबु जेको आहे बाद में तव्हां जेको आहे उहो सवाल जवाब वारे हिसे में मां 15-20 मिंट छॾियां थो सवाल जवाब जे हिसे जे लाइ, ताकि जेको आहे उनमें सवाल जवाब मुसलसिल जेको आहे थी सघनि। ख़ुदि तव्हां ॿुधायो अगरि तव्हां वटि को हल आहे त, वरना मां जेको सम्झां थो उहो बाद में जेको आहे अव्हांजे ख़िदमत में जेको अर्ज़ु कंदो। हिकिड़ो इहो शोभो आहे जंहिंमें असां जेको आहे उहो पोइ ते रहिया आहियूं। हिकिड़ो शोभो जेको असां खयो हुओसीं रस्ते में छॾे ॾिनोसीं, उहो आहे निसाब जो शोभो, तालीम तरबियत जो मुनज़म अंदाज़, निसाब जो अंदाज़ आहे। तव्हां ॾिसो तव्हांजी प्राइमरी आहे, सेकेंडरी आहे, कॉलेज आहे, यूनिवर्सिटी आहे, बाक़ाइदा हिकिड़ो निसाब थींदो आहे, निसाब पढ़ायो वेंदो आहे, पढ़ाइण खां पोइ इम्तिहान वरितो वेंदो आहे। तालीम ऐं तरबियत जो बाक़ाइदा निज़ाम इहो आहे त हिकिड़ो निसाब हुजे, उहो निसाब पढ़ायो वञे चङे नमूने सां ऐं उन खां पोइ जेको आहे इम्तिहान वरितो वञे ऐं जेको आहे कामयाबु जेको थियो उनखे सर्टिफिकेट ॾिनो वञे। इहो 1997 ताईं सिलसिलो जेको आहे हिकु हद ताईं जारी रहियो, पोइ वरी जेको आहे उहो बंदि थी वियो ऐं अञा ताईं तक़रीबन इहो असगरिया स्टूडेंट्स ऑर्गेनाइज़ेशन में बंदि थियलु आहे। इहो हिकिड़ो वॾो जेको आहे उहो नुक़सानु आहे असांजे लाइ, इनखे तव्हांखे जेको आहे उहो भरणु खपे। जॾहिं न इहो इम्तिहान जो वारो अचे ऐं जॾहिं इहो निसाब जो वारो अचे, तव्हांखे होशियार थी जेको आहे हिन में अचणु खपे, छो त मुनज़म तालीमी तरबियत जो ॿियो को तरीक़ो दुनिया में अञा ताईं ईजाद कोन थियो आहे। इहो ज़रूरु आहे त पढ़ाइण जे लाइ नवा तरीक़ा अची विया आहिनि। मसलनि जेको आहे, अॻु में किताब जे बजाए सी डी अचे थी, हाणे माण्हू जेको आहे कंप्यूटर ते खोले ॾिसे, उहो ठीकु आहे पंहिंजी जाइ ते। त नवा नवा तरीक़ा जेके आहिनि उहे तव्हां वटि अचणु खपनि, ऐं असां बि जेको आहे नवा नवा तरीक़ा जेके आहिनि पढ़ाइण जा आहियूं आणियूं। लेकिन बहरहाल जेको आहे उहो असां इन शोबे में पहुते आहियूं, ऐं इन शोबे में असां कमु छॾे ॾिनो आहे, इन ते वापसि कमु थियणु खपे। ईंदड़ साल जेको आहे तव्हां ऐं असां सभु गॾिजी कोशिशि कयूं त इहो असांजो जेको निसाब वारो ऐं इम्तिहाननि वारो सिलसिलो आहे इहो वरी हली निकिरे, ऐं जेको आहे उहो चङे नमूने सां मुयसरु नमूने सां हली निकिरे। अॼुकल्ह जेको दौरु आहे उहो असां वटि चैनल्स जो दौरु आहे। असगरिया खे 37 साल थी विया आहिनि, लेकिन अॼु हिन वक़्त ताईं असगरिया चाहे स्टूडेंट्स हुजे या ऑर्गनाइजेशन हुजे या उनजा ठाहियल इदारा हुजनि, उन्हनि मां कोई बि इन अहल न आहे जो हिकिड़ो चैनल हलाए सघे। हिनजो इन मां मालूम थिए थो त असां जेका इंफॉर्मेशन टेक्नोलॉजीअ में निहायत पोइते आहियूं, ऐं जेको इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी में हिन वक़्तु पोइते हूंदो उहो जेको आहे उहो अॻिते नथो वधी सघे। तंहिंजे करे जेको आहे असांजी ज़िमेदारी आहे त इन फील्ड में अचूं। इहा फील्ड जेको आहे उहो तबलीगी फील्ड बि आहे, तबलीगी सां गॾु जेको आहे ख़ुदि तालीम तरबियत जी फील्ड बि आहे। मसलन जेको आहे उहो अगरि तव्हांजो हिकिड़ो चैनल हुजे ऐं तव्हां उन तां जेको आहे उहो सुठे नमूने सां प्रोग्राम नशर कयो, जीअं त बहरहाल असां ऐं बिरादरान अहल सुनत में फ़र्क़ु आहे, छो त अहल सुनत वारा चवनि था भई टीवी जाइज़ कोन्हे का, फोटो ई जाइज़ कोन्हे को, जॾहिं असां वटि अहिड़ी शइ जेको आहे कोन्हे का। असां वटि टीवी बि जाइज़ आहे, टीवी जे ज़रिए ॾिसो छा था, उहो आसल मसलो। अगरि बद अख़लाकी जो फिल्म ॾिसो था त बद अख़लाकी जो फिल्म ॾिसणु जेको आहे जाइज़ कोन्हे, बाक़ी टीवी जाइज़ आहे, चैनल सभु ठीकु आहिनि, हिन में कोई जेके आहिनि मसालो कोन्हे। टेलीविज़न हिकिड़ी जेका ईजाद आहे, हुनजे ज़रिए भलो कमु बि थी थो सघे, बुरो कमु बि थी थो सघे। भलो कमु अगरि कयो त उहो जेको जाइज़ कमु आहे, बुरो कमु कयो त पोइ जेको आहे उहो बुरो कमु बुरो आहे, न की टीवी बुरी आहे, न की जेको आहे फोटो जेको आहे उहो ख़राबु आहे। बहरहाल इहो जेको आहे सिलसिलो असां वटि जेको आहे हलणु खपे। असां वटि जेको आहे इहो सिलसिलो पोइते आहे, तव्हां ऐं असां सभई गॾिजी कोशिशि करणु खपे त असांजो कोई चैनल बहरहाल अचणु खपे। चैनल त हिकु पासे असां वटि जेका असगरिया स्टूडेंट्स जी साइट आहे, वेबसाइट जेका नेट ते आहे, उहा ई असां चङे नमूने सां नथा हलाए सघूं। इन मां मालूम थिए थो त इन पासे असांजी तवजो जेको आहे उहो नाहे, ऐं असां जेको आहे तवजो न ॾेई सघिया आहियूं। अगरि ईअं आहे त पोइ असां पंहिंजे हथां जदीद जेके ज़रिया आहिनि, वसीला आहिनि तबलीग ऐं तालीम तरबियत जा, उहे पंहिंजे हथां पाण विञायूं पिया। इन करे त साइंस ऐं टेक्नोलॉजी ऐं जदीद वसीला इंसान खे ॾिना आहिनि, असां छो न इस्तेमालु कयूं? ऐं जॾहिं त असां ख़ुदि जेको आहे उहो इन फील्ड जा माण्हू, तव्हां शागिर्द आहियो, तव्हां इलाही जेके आहिनि यूनिवर्सिटी में पढ़ंदा हूंदा, इलाही इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जेके आहिनि फील्ड जा माण्हू, असां सभु जेके असगरे ऑर्गनाइज़ेशन में ॿाहिरि वेठा आहियूं उहे बि सभु जेको आहे इन फील्ड जा माण्हू आहिनि, छो त जेको आहे असां बहरहाल अक्सरियत उन्हनि में अहिड़नि माण्हुनि जी आहे जेके इन फील्ड सां वापसि था आहिनि या ख़ुदि इंजीनियर आहिनि या कंहिं न कंहिं नमूने सां बहरहाल उन्हनि जो तालुक कंप्यूटर सां ऐं साइट सां आहे। लेकिन हिन वक़्त ताईं असां जेको आहे उहो हिन पासे ध्यानु न ॾेई सघिया आहियूं। इहो हिकिड़ी वॾी असांखे तनक़ीद आहे, इहो वॾो हिकिड़ो ख़ला आहे जंहिंखे असांखे जेको आहे पुर करण जी ज़रूरत आहे। चैनल बि असांजो हुजणु खपे, चैनल सां गॾोगॾु जेको आहे हिक खां वधीक असांजो ॿ चारि साइटूं हुजणु खपनि जेके मुख़्तलिफ़ शोबनि में जेको आहे, मसलन अक़ाइद जे शोबे में हिकिड़ी असांजी साइट हुजणु खपे, अख़लाक जे शोबे में हिकिड़ी ॿी साइट हुजणु खपे, निसाब अलहदा हिकिड़ी साइट हुजणु खपे, उन ते माण्हू वञे ऐं उते जेको आहे पढ़ी बि सघे ऐं उते जेको आहे इम्तिहान बि ॾेई सघे ऐं उते फौरी तौर ते हुनखे रिज़ल्ट बि मिली सघे। इहे साइटूं हुजणु ऐं इहे इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी हुजणु ज़रूरी आहे। इन में असां जेको आहे उहो निहायत पोइते रहिजी विया आहियूं, इन में जल्दी असांखे जेको आहे उहो कमु करण जी जेको आहे उहो ज़रूरत आहे। उन खां पोइ जेको आहे उहो जेको शोबो जंहिंमें तारीफ़ थियणु खपे, उहा तारीफ़ इहा आहे त बहरहाल जीअं मां शुरू में अव्हांजे ख़िदमत में चयो 37 साल आहे, 37 सालनि खां पोइ बि तव्हांजो जेको आहे ही 250-300 जो इज्तिमा पहिरें ॾींहं खां वठी हीउ जेको आहे ॿुधाए थो त तनज़ीम ज़िंदा आहे, तनज़ीम जा अफ़राद ज़िंदा आहिनि, तनज़ीम जो मक़सदु ज़िंदा आहे ऐं तनज़ीम कमु करे थी। इहो ज़िंदगी ख़ुदि जेको आहे उहो ज़िंदा हुजणु ख़ुदि जेको आहे उहो हिकु बहितरी ऐं भलाई आहे, वरना उमूमन तंज़ीमुनि जी उमिरि जेका आहे न 10 खां 12 साल एतिरी थिए थी ऐं जेका आहे उहो तंज़ीमूं ख़तमु थी वञनि थियूं। तव्हांजे साम्हूं अगरि तव्हां ॾिसो तहरीक निफ़ाज़ फ़िक़्हे जाफ़री आहे, इहो जेको 80 वारे ॾहाके में ठही 90 जे आख़िर ताईं ऐं जेका 2000 खां पोइ तकरीबन जेका आहे वजूदी हुनजो जेको आहे ख़तमु थी वियो हलियो। इन खां अॻु में असांजे साम्हूं जेको आहे हिकिड़ी तंज़ीम हुई सिंध शिया ऑर्गनाइज़ेशन जे नाले सां, तव्हां शायदि न ॾिठी हुजे, बहरहाल असां ॾिठी। उनजी उमिरि बि इहा 10-12 साल वधि में वधि हुई, उन खां जेको आहे उहा बि ख़तमु थी वई हली। असगरिया स्टूडेंट्स ऑर्गनाइज़ेशन 37वीं कन्वेंशन मल्हाइण, इन जो मतिलबु आहे त तंज़ीम पंहिंजे हिकु हद ताईं बहरहाल मक़सद खे हासिल कंदी रही आहे, हासिल कंदे पंहिंजो पाण खे मज़बूत रखियो अथई ऐं अॻिते वधंदी रही आहे। इहा ख़ुदि जेका हिकु तारीफ़ आहे तंज़ीम जी, जेका असांखे सम्झणु खपे त एतिरनि सालनि खां पोइ ज़िंदह रहणु ख़ुदि तंज़ीमुनि जे लाइ मसइलो थींदो आहे, लेकिन बहरहाल असां जेका ज़िंदह आहियूं। ॿी शइ जंहिंजी बहरहाल हिकु हद ताईं जेको आहे उहो तनक़ीद थियणु खपे उहा इहा आहे त हिन वक़्ति असांजी तंज़ीम कमज़ोर आहे। तव्हां ख़ुदि ॾिसो तव्हां डिवीज़नूं हुजण त न हुजण जे बराबरि आहिनि, ज़िला जेके आहिनि उहे कमज़ोर आहिनि, यूनिट बहरहाल हिकु हद ताईं जेके आहिनि कमु कनि था। हाणे इहा जेका तंज़ीम कमज़ोर हुजण आहे हिन जो मतिलबु इहो आहे त तव्हांजो स्क्रू ड्राइवर मुॾो आहे, हाणे हिन सां तव्हां नट केतिरो टाइट कंदो, तव्हांजो जेको पेचकश आहे इहो जेको आहे मुॾो आहे, हिन सां नट जेको आहे केतिरो टाइट कंदो, नथो थी सघे। तव्हांजो पानो जेको आहे उहो टुटल आहे, हाणे इन जे ज़रिए तव्हां जेको आहे उहो कोई मशीन जेका केतिरी सेट करे सघंदो। तंज़ीम ज़रियो थींदी आहे ख़ुदि जेका कारकुननि जी तरबियत जो ऐं कारकुननि जी तरबियत सां गॾोगॾु जेको आहे मुआशिरे जी इस्लाह जो। मुआशिरे जी इस्लाह तव्हां तंज़ीम जे ज़रिए कंदव न, पंहिंजी तालीम तरबियत तव्हां तंज़ीम जे ज़रिए कंदव न, ऐं असांजी तंज़ीम बहरहाल जेको आहे हिन वक़्तु तव्हां ॾिसो था त पोइते आहे। ऐं उनजो सबबु छा आहे, उनजो सबबु जेतिरो मां सम्झो आहे उहो इहो आहे त 97 खां पोइ असां जेको आहे न तालीम तरबियत जे बजाए तबलीग में लही पियासीं त असां वटि माण्हू ठाहिण जेको आहे बंदि थी विया हलिया। ॿियनि लफ़्ज़नि में यूनिवर्सिटी जो बंदि थी वई हली त उन मां तालीम तरबियत हासिलु कंदड़ माण्हू निकिरी ॿाहिरि अचनि ऐं जेके आहिनि कमु कनि उहो जेको आहे बंदि थी वियो हले। इहो सिलसिलो जेको आहे उहो रुकजणु खपे ऐं फौरी तौर ते रुकजणु खपे। हिन में असांखे फौरी तौर ते एक्शन करण जी ज़रूरत आहे, मर्कज़ डिवीज़न ऐं जेको आहे उहो ज़िलो, इहो जेको आहे फ़ाल टई जेके आहिनि हुजण जी ज़रूरत आहे। जेसि ताईं डिवीज़न ऐं ज़िलो फ़ाल न थींदा तेसि ताईं जेको आहे उहो तव्हां तंज़ीम जे ज़रिए तंज़ीम खां कोई कमु न वठी सघंदो। मर्कज़ साम्हूं वेठो आहे, तव्हां हेॾो वेठा आहियो, यूनिट ख़ुदि जेके आहिनि उहे महसूसु कंदा हूंदा त मर्कज़ सां असांजो राबितो न आहे। छो राबितो न आहे, हिन करे त डिवीज़न ऐं ज़िलो जेको आहे हिते में फ़ाल न आहिनि। फ़ाल न आहिनि त ॼण त दूरी थी वई आहे हली, ऐं जेको आहे उहो मर्कज़ ऐं यूनिटनि जो पाण में रब्त न रहियो। रब्त न रहियो त कमु नथो थी सघे। तव्हां ॾिठो त रमज़ान अल मुबारक में जल्दी जल्दी जेके आहिनि ॿ दौरा थिया, हिकिड़ो जेको आहे तंज़ीमी दौरो ऐं कुझु यूनिटनि जेके रहिजी विया उन्हनि खां सवाइ ॿियनि में जेको आहे उहो दर्सी दौरो जेको आहे माहे मुबारक रमज़ान खां फौरन पोइ शवाल जे पहिरें हफ़्ते में। तव्हां ख़ुदि ॾिठो त यूनिटनि में जेको आहे हिकिड़ो नओं साल, नई ज़िंदगी ऐं जेको आहे नओं जोश ऐं विलविलो जेको आहे ख़ुदि मर्कज़ में बि ऐं जेको आहे उहो यूनिटनि में बि आयो। ऐं उन खां पोइ जेको आहे ॿिनि जायुनि ते जेके डिवीज़न इजलास थिया उहे हिकु हद ताईं बहरहाल कामयाबु इजलास थिया। ऐं इन खां अॻु अव्वल डिवीज़न इजलास करण ई मुश्किल हूंदो त डिवीज़न जो इजलास कीअं थी सघे। इन मां मालूम थिए थो त असांखे किथां खां कमु करण जी ज़रूरत आहे, ख़ुदि मर्कज़ फ़ाल थिए, मर्कज़ फ़ाल थिए, यूनिटनि ताईं पहुचे ऐं जेको आहे ज़िलो ऐं डिवीज़न जेको आहे ठाहे। इन करे इहा शइ जेका आहे असांजी कमज़ोर आहे, इनखे असांखे जेको आहे उहो करण जी ज़रूरत आहे। मजमूई तौर ते अगरि तव्हां पाकिस्तान लेवल ते असगरिया जो किरदारु ॾिसो त मजमूई तौर ते असांजो किरदारु फ़ाल किरदारु बि रहियो आहे ऐं पॉज़िटिव किरदारु रहियो आहे, कॾहिं बि असां जेको आहे नेगेटिव किरदारु अदा न कयो आहे। क़ौम जे इस्लाह जे लिहाज़ खां असांजो किरदारु कॾहिं बि मनफ़ी न रहियो आहे। असगरिया कॾहिं बि जेको आहे उहो क़ाइद साज़ीअ में हिसो न वरितो आहे त फलाणो जेको आहे उनखे क़ाइद बणायो या फलाणो बणायो या फलाणो बणायो ऐं पंहिंजो माण्हू अॻिते आणो, इन नमूने सां कॾहिं बि जेको आहे कमु न कयो आहे। हमेशह असगरिया जेको आहे उहो शहीद हुसैनीअ ताईं जेको आहे हिकु लिहाज़ खां जेके जेके बि क़यादतूं रहियूं उन सां गॾु रही आहे, उनजी कारकुन रही आहे ऐं जेको आहे क़ौम जी इस्लाह में हर जाइ ते शामिलु रही आहे। इन करे क़ौमी लिहाज़ खां असगरिया जो किरदारु जेको आहे उहो मुयसरु बि रहियो आहे ऐं पॉज़िटिव बि रहियो आहे पंहिंजे मक़सद जे लिहाज़ खां। उन खां पोइ साईं आगा जेको आहे साजिद अली शाह साहिब जन जेके आहिनि उहे क़ाइद थिया असगरिया, इहो सम्झो ऐं अञा उहो जेको सम्झो बहरहाल उहो इन्हनि चंद सालनि में जेको आहे उहो साबित बि थियो त हीअ क़यादत अहिड़ी क़यादत न आहे जेका क़ौम खे अॻिते वधाए सघे। तंहिंजे करे असां सियासत में उन्हनि जो साथ न ॾिनोसीं ऐं इहो साथ न ॾियणु ऐं जेको आहे उहा इहा ॻाल्हि सम्झणु ख़ुदि जेको आहे तनज़ीम जे हिकु जेको आहे बुलूगत जी अलामत ई ऐं अॼु इहो साबित थी चुको त जेको आहे इहा क़यादत अहिड़ी क़यादत न ई जेका क़ौम खे अॻिते वधाए जेका मिलत खे अॻिते वधाए बल्कि असांखे ॼण त मिली ऐं क़ौमी लिहाज़ खां इन जेको आहे उहो क़यादत पोइते करे छॾियो, इहो साबित थी चुको आहे हिन वक़्त ताईं। तंहिंजे करे जेको आहे उहो असगरिया जी इहा पॉज़िटिव पॉइंट आहे मुल्की लेवल ते त जेको आहे इहो असगरिया जो किरदारु मुयसरु बि रहियो आहे शहीद हुसैनीअ जे दौर में, शहीद हुसैनीअ जे तहरीक निफ़ाज़ फिके जाफ़रिया खे मुख़्तलिफ़ जायुनि ते पहुचाइणु, मुख़्तलिफ़ ॻोठनि में पहुचाइणु, मुख़्तलिफ़ जेको आहे अफ़राद मुहैया करणु। असगरिया जा इलाही अफ़राद जेके आहिनि उहे शहीद जे दौर में तनज़ीम में, यानी शहीद जी तनज़ीम में कमु कंदा हुआ। तहरीक निफ़ाज़ फिके जाफ़रिया में असां कारकुन मुहैया कया, असां अफ़राद मुहैया कया, असां माहौल मुहैया कयो शहीद हुसैनी जे लाइ। ऐं जेको आहे उन वक़्त में साईं जवादी साहिब जन जेके आहिनि उहे सिंध में हूंदा हुया, मां ख़ुदि जेको आहे उहो तहरीक में सूबाई सतह ते जेको आहे उहो रहियो आहियां शहीद जे दौर में साईं जवादी साहिब जन सां गॾु। मुल्की सतह ते असगरिया जो किरदारु हमेशह जेको आहे उहो मुयसरु रहियो आहे ऐं पॉज़िटिव रहियो आहे। बैन अलाक़वामी सतह ते असां कॾहिं जेको आहे विहाई कोन आहियूं, न को जेको असां कोई जेको आहे कमु कयो आहे। हा अलबत इहो ज़रूरु आहे त हिन वक़्तु केतिरा ई असगरिया जा तयारु थियल अहिड़ा माण्हू आहिनि जेके ॿाहिरि मुल्कनि में वेठा आहिनि, उहे पंहिंजे जात सां विया आहिनि ऐं उते जेको आहे बहरहाल उन्हनि वटि असगरिया जो दर्द बि आहे, असगरिया जेको आहे उहो ॼाण सुञाण बि आहे। कल्ह ई जेको आहे उहो ॻाल्हि पई थी मुजीब हैदर शाह मूसवीअ सां, केनाडा में आहे ऐं जेको आहे असगरिया में रहियो आहे बहरहाल सखर में, ऐं हुन हाल अहिवाल पुछो पियो तनज़ीम जो मां हुनखे हाल अहिवाल ॾिनो त कन्वेंशन थियो पिए पंहिंजे ख़ुशीअ जो इज़हार बि कई। मुख़्तलिफ़ जायुनि ते इंटरनेशनल लिहाज़ खां जेके आहिनि अफ़राद बहरहाल आहिनि मुख़्तलिफ़ मुल्कनि में असगरिया जा तयारु थियल कारकुन पंहिंजो कमु कनि था, पंहिंजो धंधो कनि था, लेकिन बहरहाल आहे कुझु न कुझु जेको आहे उहो राबितो असगरिया सां थोरो घणो। असांखे कोशिशि इहा करणु खपे त इहे जेके अफ़राद ॿाहिरि वेठा आहिनि इहे असांजे लाइ ॿाहिरां कुझु जेको आहे उहे जेको न इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी आहे इन में कोई मददगार थी सघनि, ताकी असां इहो चैनल ऐं जेको आहे साइट चङे नमूने सां जेको आहे हलाए सघूं। बहरहाल ॻाल्हियूं घणियूं आहिनि ॿियूं बि कुझु अवां जेको आहे बारगाह में करणियूं, लेकिन बहरहाल मुंहिंजे ख़्याल में वक़्तु जेको आहे ख़तमु थिए थो। 15 मिंट जेके आहिनि उहे सवाल जवाब लाइ मां छॾियां थो। बुनियादी सवाल मां तव्हां खां कयो, तव्हांजे सवाल खां अॻु में मां तव्हां खां कयो हुयो त इहो जेको शहरनि में यूनिट आहिनि असांजा नथा ठहनि या ठहनि था त एतिरो कामयाबु नथा थियनि, ॻोठनि में कामयाबु आहिनि, आख़िर हिन जो सबबु छा आहे? तव्हां ख़ुदि तव्हां वटि जेको आहे कोई सलाह हुजे त ॿुधायो, वरना मां तव्हांखे जेको आहे बाद में जेको आहे ॿुधाईंदुसि। बहरहाल तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां जो ही थधियूं ॻाल्हियूं पंहिंजी तनक़ीद पंहिंजो पाण ते तनक़ीद करणु जेको आहे उहो सिखो, पंहिंजो पाण ते जॾहिं तनक़ीद कयो त मुखालिफ़ बणिजी ॼण त जेको आहे पंहिंजा तनक़ीद कयो, जेसिताईं पंहिंजी तनक़ीद पाण न कंदो ऐं उनजे मुताबिक़ हालात जे मुताबिक़ पंहिंजो पाण खे ठीकु न कंदो तेसिताईं जेको आहे तव्हां कामयाबु न थी सघो। तनक़ीद लाज़मी आहे, दुश्मनी ख़राबु आहे, तनक़ीद लाज़मी आहे। जेको तव्हां ते तनक़ीद करे थो, तव्हांखे मशवरो ॾिए थो, जेको चए थो तव्हां में हीअ कमी कोताही आहे, उनजो शुक्रियो अदा कंदा कयो। कॾहिं बि उनजे नाराज़ न रिवाज़ में अचो त जेको आहे तनक़ीद तनक़ीद भली शइ आहे, नक़द करणु जेको आहे भली शइ आहे। नक़द करण जो मतिलबु हीअ आहे त हिन जेको आहे उहो तनज़ीम हीअ कमियूं आहिनि, हीअ कोतायूं ॿुधाइणु ज़रूरी आहे। तव्हांखे ख़बर आहे त इमाम जाफ़र सादिक़ अलैहि सलातु वसलाम जन फ़रमाना त मुखे पंहिंजो उहो दोस्त पसंदि आहे जेको मूंखे मुंहिंजा ऐब तुहफ़े तौरु पेश करे। मूंखे पंहिंजो उहो दोस्त पसंदि आहे जेको मूंखे पंहिंजा ऐब जेके आहिनि उहे तुहफ़े तौरु पेश करे। हिन जो मतिलबु आहे दोस्त उहो न आहे जेको चइबो आहे सुभान अलाह बसि हर शइ तुंहिंजी सही आहे, न दोस्त उहो आहे जेको जेके कमी कोताही आहे उहा ॿुधाए त बाबा तुंहिंजी हीअ कमी कोताही आहे इहा जेका आहे दूरि कर। इहा दोस्तीअ जी अलामत आहे या दुश्मनीअ जी अलामत न आहे। तंहिं करे हिकिड़ो त पंहिंजो पाण ते तनक़ीद करणु सिखो, ॿियो अगरि ॿियो को तनक़ीद करे थो त उन तनक़ीद खे बर्दाश्त करणु, उन तनक़ीद खे जेको आहे मनफ़ी माना में न वठणु, उन तनक़ीद खे मुसबत माना में वठणु, ऐं जेको आहे उनजे मुताबिक़ अगरि तव्हां ॾिसो था त तव्हां में असां में कमी कोताही आहे त उन कमी कोताहीअ खे ठीकु करे सघिजे थो। मां अगरि कोई किथे ॻाल्हि छॾी आहे त तव्हां पाण जेको आहे उहो मसइलो खणी सघो था त हीअ अञा तनज़ीम में कमी कोताही आहे, इनखे तव्हां मसइलनि जेको आहे टच न कयो या पंहिंजे दर्स में बयानु न कयो। मां ख़ुदि चवां थो त काफ़ी शयूं अञा बि आहिनि जिन खे बयानु करण जी ज़रूरत आहे। बहरहाल ही बुनियादी ॻाल्हियूं हुयूं जेके तव्हांजे साम्हूं अर्ज़ु कयूं। अलाह तबारक ताला असांखे पंहिंजो पाण ते तनक़ीद करण ऐं पंहिंजी इस्लाह करण जी तौफ़ीक़ इनायत फ़रमाए। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।
साईं सुवालनि जवाबनि जो सिलसिलो रहंदो। साईं जिन जो बहितरीन दर्स असगरी स्टूडेंट आहे साईं पाकिस्तान जी 37 सालनि जी कारकर्दगी जी तनक़ीदी जाइज़ो जो अनुमान ठहे त तव्हां समाप्त कयो। उन हवाले सां अगरि उहो साईं जन खां सुवालु हुजे त उहो साईं खां सुवालु पुछी सघो था। ऐं उनखां अॻु में साईं जन तव्हां हिकिड़ो सुवालु पुछो त असगरी स्टूडेंट जेको 37 साल कमु कयो उन हवाले सां हिकु कमी महसूसु कई वई त ॻोठनि में बहरहाल असगरी जा फाली यूनिट आहिनि हिते फालियत आहे, शहरनि जे हवाले सां घटि जॻहियुनि ते यूनिट आहिनि जेके आहिनि त उहे फाल न आहिनि, हिन जा सबबु कहिड़ा आहिनि। जेको बि दोस्त हुनखे ॻाल्हाइणु चाहे या जवाबु ॾियणु चाहे त पहिरीं रोक आहे
जेको हिकु क़िस्म जा माण्हू रहनि था, हिकु ॻोठ जा माण्हू रहनि था, इन करे उहे गॾिजी कमु सुठो कनि था। ऐं शहर में जेको आहे ॿाहिरां माण्हू बि अचनि था, मुख़्तलिफ़ क़िस्म जा माण्हू जेको आहे जेके मिली पाण में सही कमु जेको आहे नथा करे सघनि।
मुंहिंजे ख़्याल में त ॾिसो शहरनि में अंजुमणू आहिनि, ठीकु आहे, मातमी या ॿिए क़िस्म जूं अंजुमणू आहिनि। जॾहिं अंजुमन ठही सघे थी त असगरिया जो यूनिट बि ठही सघे थो। कमी किथे आहे इहा ॻोल्हण जी ज़रूरत आहे। अगरि त शहर में अंजुमन न ठही सघे हा त पोइ ठीकु आहे, काई बि तनज़ीम नथी कमु करे। अंजुमनूं आहिनि मातमी या ॿिए क़िस्म जूं जेके मस्जिद हलाइनि थियूं, इमाम बारगाह हलाइनि थियूं, ट्रस्ट बि आहिनि, अंजुमनूं बि आहिनि जेके आहिनि अहिड़े क़िस्म जूं। जॾहिं उहे आहिनि ऐं उहे ठही सघनि थियूं त असगरिया बि ठही सघे थी। असांजी बिरादर तनज़ीम आहे इमामिया स्टूडेंट्स ऑर्गेनाइज़ेशन, उन जा हिकु हद ताईं शहरनि में यूनिट कामयाबु आहिनि, हिकु हद ताईं उन जा यूनिट शहरनि में कामयाबु आहिनि। उन जा वरी ॻोठनि में एतिरा कामयाबु न आहिनि। असांजा ॻोठनि में कामयाबु आहिनि एतिरे क़दुरु जेको आहे शहरनि में कामयाबु न आहिनि। इन मां तव्हां अंदाज़ो लॻायो त थी सघे थो शहर में, पर उहा कमी कहिड़ी आहे, कोताही कहिड़ी आहे।
जेतिरे क़दुरु ॾिठो वियो आहे त शहर में छुड़वागीअ जो माहौल बहिराड़ीअ खां वधीक आहे असां जेतिरे क़दुरु ॾिसूं था, ऐं उनमें हुननि खे टाइम ज़ाया करण जा, फज़ूल टाइम ज़ाया करण जा मौक़ा माण्हुनि खे खणा आहिनि। जिते तव्हां ॻाल्हि कई त अंजुमन ठही सघनि थियूं, ट्रस्ट ठही सघनि थियूं, त उन्हनि वटि कोई हिकिड़ो दायरो न आहे, उन्हनि वटि कोई क़ैद न आहे त हिन लीके खां अॻे तव्हांखे ट्रिपणो आहे। उहे आज़ादु कमु कनि पिया। जे इमामिया बि आहे त उन्हनि जो कोई ख़ासि प्रोग्राम न आहे। अक्सर असां अॼुकल्ह ॾिसूं पिया जिते असो भी यूनिट है उन भी है तो बेहतर असो प्रोग्राम के समझी कर गजन पे
जै दौर में शहीद हुसैन हुए बई तंजीमू फाल हुई असुरिया स्टूडेंट्स इमामिया स्टूडेंट्स इमामिया वाले शहर में फाल हुआ असा गोठन में फाल हुआ इन में भी अंदाजो लगा तो शहर में फालियत तंजीम की अड़े किस्म की तंजीम की थी सके थी पर असि है को सबक ख्याल में असल सबब असगरिया खबरू नी थी असगरिया की शोहरत पब्लिसिटी एतरी ना शहर मुतासर थे तो मार्केटिंग पब्लिसिटी गोठ मुतासर थे तो राबतन कचहरी से पा में राबो है उसे तो गोठ नंदो उनमें है वो राबो थे तो वे असगरिया कामयाब असगरिया पब्लिसिटी जड़े अंदाज में करण खे ओड़े अंदाज में न कर सकती न थी कर तुसो असगरिया खबरू ही मुश्किल से अखबार में कोई अचे थी एड़ो सारो कन्वेंशन थे तो मुझी खबर जो है वो मकानी सूत्र तक मुश्किल से मिली खबरों में मुश्किल मिली अखबार में मुश्किल मिली चैनल के मुश्किल मिली जैसे तो जो है वो जी तंजीमू कामयाब आज शहर में वो कामयाब जिनकी पब्लिसिटी बहरहाल अगर असा जो है यो एडवर्टाइज है पब्लिसिटी है या बेहतर क्यों है वो इन शोबे के बेहतर क्यों तो असा जो शहर में कामयाब हाँ तक सवाल हो
चैनल अखबार के बारे में मीडिया के बारे में गाल तड़ो सफर थोड़ा नतीब थो उन दोस्त या गाल कभी तमें फरमाय फिलहाल तो प्रोफाइल थी कर कम कर जल्दी हाई प्रोफाइल
चैनल होने मतलब ना जरूरी ना रेस्टोरेंट्स के नाले से कम कर चैनल होने जो मतलब कंट्रोल अस प्रोग्राम तशयु इस्लाम दीन जो रो प्रो लो प्रोफाइल में मतलब यो है खुद असगरिया स्टूडेंट्स नालो जाहिर न कर शोबान में नालो जाहिर कहती तो है वो घड़ी शिटी वन उनके संभाल दुख इन कर चवान तो असो चैनल होने तो जरूरी ना तो वो असगरिया के नाले से हो बल्कि कें भी नाले से अलबत जो कंट्रोल उन है असि फिक्र जो असि सोच जो असि तालीम करके
हाँ साई अगर कहो तो कि साई के दर्स मजा को सवाल है तो सवाल कर सके जरूर साई आखिर तक कहो तो कि
जी तीन इमाम शहर में फाल मुझे ख्याल में तो एक यो भी सके तो छो तो शहरी जो मू हुए जलसन जुलूसन में शो वा इमामिया में जो स्काउट आ इन के भी इमामिया माना फाल सही तो जी
स्काउट के जरिए इमामिया स्काउट हर जगह को बहरहाल इमामिया स्काउट भी किथे किथे आ लेकिन बहरहाल उन मुल्की सतह से शोहरत इन कर शहर में शोहरत कामयाब जो मशहूर उन्हें तरफ वधिक जो है वो मानू लाड़ू कन था बनस्बत उन में शोहरत इतने कदर ना है
जी तुम चो सही 1986-1997 तीन जो असगरिया जो हल प्रोग्राम काटा छो हाँ जो प्रोग्राम आ वो सही नले एक अजी आवाज आया तो असा खुद से ना थी अस ये चाहूँ जिले से पौतल हूँ मरकज से पौतल हूँ डिवीजन से पौतल हूँ तो असाई उल्टन का कोई भी वास्तो ना बस वनों अपने दौरों कर चन गाल कर चो वो मोटी था अचो
न कई ज़िले में डिवीज़न में मर्कज़ में जेके अफराद आहिनि उन्हनि जी तालीम तरबियत जॾहिं बंदि थी ऐं यूनिट जे उहिदे ते जेके अफराद आहिनि तालीम तरबियत बंदि थी त उन्हनि उहो सही कमु करणु छॾे ॾिनो। ॻाल्हि साॻी आहे जेको तव्हां चयो था।
ॾिसो त तालीम ऐं तरबियत जे हवाले सां दुनिया दीनी तालीम में तरफ़ा जेके आहिनि शीयत जेको आहे उहो तमामु पोइ ते आहे, उन सां गॾो गॾु दीनी तालीम जेकी आहे उनमें त पोइ ते आहे, लेकिन दुनियावी तालीम जेका अॼुकल्ह एतिरी जेका पोइ ते थी वई आहे जो असांजा जेके मैट्रिक पढ़ियल आहिनि उन्हनि खे इंग्लिश में नालो लिखणु अचे थो न ॿी ताईं अचे थी न ॿिया जेके पीरियड आहिनि उन में काई बि शइ माना नथी अचे, त इहो असां माना कहिड़े नमूने सां हिनखे बहितर करे सघूं था जॾहिं त सॼो मुआशरो माना ख़राबु लॻो पियो आहे।
जी हा, इहो जेको तालीम जो मसइलो आहे इहो अवामी मसइलो आहे, उमूमी मसइलो आहे, ऐं जेको अॼाणी वाणी हथ वठी जेको आहे उहो अंदरुनि सिंध जी तालीम तबाह कई वई आहे ताकी उहे जेके आहिनि कराचीअ सां मुक़ाबिलो न करे सघनि। इहो हिकिड़ो साज़िश आहे जेका हले थी पई। हाणे इन में असां जेका छा करे सघूं था, असां ॿ कम करे सघूं। हिकिड़ो इहो आहे त पंहिंजा स्कूल ठाहियूं, बहितर स्कूल जेके बहितर तालीम मुहैया करे सघनि इस्लामी दीनी माहौल में। उहो असां वटि हिकिड़ो स्कूलनि जो शोभो आहे, अलबत एतिरो न आहे जो असां हर शहर या हर ॻोठ में उनखे जेको आहे हलाए सघूं, ऐं उन में बि मुंहिंजे ख़्याल में असांजो जेको मसइलो आहे उहो मैनेजमेंट जो मसइलो आहे। मैनेजमेंट असां वटि ओड़े नमूने सां ओड़े दर्जे जी न आहे जो असां जेको आहे उनखे हर शहर या हर ॻोठ ताईं पुॼाए सघूं। ॿियो जेको असां कुझु करे सघूं था उहो जेको आहे उहो कोचिंग सेंटर टाइप जूं शयूं जेके आहिनि असां पंहिंजनि पंहिंजनि यूनिटनि में ठाहियूं, ऐं जेको आहे उते जेके शागिर्द आहिनि जंहिं जंहिं सब्जेक्ट में उते तालीम पोइ ते आहे उनजी जेको आहे असां कमु करायूं, ऐं जेको आहे उहो कोचिंग सेंटर। इन करे तव्हांजो जेको आहे 5 साल मनसूबे में असगर स्टूडेंट्स जे हवाले सां कोचिंग सेंटर आहे, ऐं जेको आहे उहो तालीम तरबियत जे हवाले सां इहो जेको आहे इन ते ज़ोर ॾिनो वियो आहे, ऐं उनखां सवाइ कैरियर प्लानिंग जेको आहे उन हवाले सां जेको आहे ज़ोर ॾिनो वियो आहे, ऐं कैरियर प्लानिंग जो इनशाला तव्हां वटि तव्हांजे हिन कन्वेंशन में बि हिकिड़ो दर्स थींदो। इन मां मालूम थिए थो त असगर इन शोबे में थोरो थोरो कमु जेको आहे उहा बि इंतज़ार कई आहे।
पंहिंजनि खां इहो सवालु आहे असांजो, जॾहिं तव्हां चओ था हिकु मीडिया तौर ते पूरी शीयत जे लाइ चैनल खोलणो आहे, अगरि हिकु तंज़ीमी
शीयत जे लाइ जो न आहे, मतिलबु सभिनी इंसाननि जे लाइ
इंसान
ॾिसंदो त हर को, लेकिन उन में जेके प्रोग्राम हुजणु खपनि उहे असांजे मतिलब जे सोच जे मुताबिक़ हुजनि।
सभु तंज़ीम इमामिया हुजे, असगरिया हुजे या जाफ़रिया हुजे, इहे टई या चारई तंज़ीमूं अहिड़ियूं जेकी हुजनि गॾिजी इहो कमु छो न थियो अथनि, आख़िर पाण में छाजे करे गॾिजी
प्रोग्राम त हिकिड़ो अलॻि आहे ज़रूरत आहे। इहो तजुर्बो हिकिड़ो थियो हुयो 1996 में, जो गॾियल हिकिड़ो सेटअप ठहियो हो, ख़बर आहे नालो अलाए छा हुउसि जेको आहे हुयुसि, उन में ISO असगरिया ऐं IU ऐं जेको आहे तहरीक सभु गॾु हुया, लेकिन उहो हली न सघियो। इन करे त हर कंहिंजो रुख पंहिंजो आहे, हर कंहिंजा जेके आहिनि उहे तरीक़ा पंहिंजा आहिनि, तंहिंजे करे इहो हली न सघियो। सभिनी जो हलणु जेको आहे गॾिजी हिकिड़ी जाइ ते, फ़िलहाल इहो तजुर्बो नाकाम तजुर्बो।
हर तंज़ीम खे, असगरिया खे, पूरी क़ौम खे, उलमा खे अहिड़ी ॻाल्हि ॻोल्हणु खपे जो हिकु ई मज़हब ते हलण वारी मुख़्तलिफ़ तंज़ीमनि सभु मिली करे हिकु कमु कनि त क़ौम
हिकु कमु न थींदो। इहो जेको आहे उहो चवणु आसान आहे ऐं करणु ॾाढो ॾुखियो आहे। मिसाल तौरु मर्जियत ऐं शीयत जी, हालांकि मर्जियत हिकिड़ी हुजणु खपे, तकलीद हिकिड़े जी थियणु खपे, अकुल ईअं थो चवे ऐं जेको लाजिक बि ईअं थी चवे, पर हिन वक़्तु ॾिसो त केतिरनि जी तकलीद थिए थी। हाणे तव्हां चओ त हिकिड़े ते अची जेको आहे मुतफ़िक़ थियो, नथो थिए अमली तौर, इहो जेको आहे पॉसिबल कोन्हे। इन करे जेका शइ अमली तौरु पॉसिबल न हुजे ऐं मुमकिन न हुजे, उनजे लाइ कोशिशि करणु मुंहिंजे ख़्याल में फ़ाइदेमंद कोन्हे।
जीअं साईं मौला अली अलैहिस्सलाम जे दौर में हुयो, अगरि मौला हिकु आहे त सॼी क़ौम उन सां ॿधल आहे,
सॼी क़ौम पोइ जुदा थी थिए। लश्कर जा माण्हू हुया, तंहिं करे ईअं कोन्हे त जेको आहे सभु हिकिड़ी जाइ ते मुतफ़िक़ आहे, सभु हिकिड़ी जाइ ते मुतफ़िक़ इतफ़ाक़ कंहिं बि दौर में न रहियो। ख़ुदि रसूल करम जे दौर में तव्हां ॾिसो त मुखालफ़त करण वारा, ख़ुदि रसूल करम जी मुखालफ़त करण वारा मौजूदु थी। जेसि ताईं सवाल आहे असगरिया जो, त मां चयो असगरिया हिकिड़ी यूनिवर्सिटी आहे। असगरिया पंहिंजा जेके आहिनि अफ़राद ठाहे ॿार मिलत जे हवाले करे। हाणे अगरि उन्हनि अफ़राद मां कोई अहिड़ो फ़र्दु आहे जेको सम्झे थो त मां सियासत में अची सघां थो, त उहो अचे, असांजी काई पाबंदी कोन्हे। पर ख़ुदि असगरिया कंहिं माण्हूअ खे सियासत में आणे, इहो असगरिया जो कमु न आहे। जीअं असगरिया इहो कमु नथी करे जो जेको आहे आवामी हिकिड़ी सतह जी तंज़ीम ठाहे, तीअं जेको आहे असगरिया ख़ुदि कमु न कंदी। पर असगरिया मां निकितल माण्हू सियासत में बहरहाल हिकु हद ताईं रहिया आहिनि ऐं जेके आहिनि उहे उमेदवार बि थिया आहिनि ऐं किरिया बि आहिनि, ज़ाहिर कामयाबु त हिन वक़्त ताईं कोई कोन थियो आहे। उमेदवार बि थिया क़ौमी असेंबलीअ ताईं ऐं जेको आहे सूबाई असेंबली जा पोएं दौर में जेके आहिनि उहे थिया आहिनि। उन्हनि मां इलाही अहिड़ा आहिनि जेके असगरिया जा ठाहियल हुया। तंहिं करे असगरिया माउ आहे, यूनिवर्सिटी आहे, उनजे लाइ ठाहिया ज़रूरु आहिनि शोबे जे लाइ माण्हू, पर जेके आहिनि उहे जेके चइबो आहे त कामयाबु न असगरिया पाण जेको आहे सियासत में न ईंदी, छो त यूनिवर्सिटी सियासत में सियासत जे वर चढ़ी वई त पोइ यूनिवर्सिटी पंहिंजो कमु न करे सघंदी। इन करे जेको आहे असगरिया न को कंहिंजी हिमायत कंदी, न को कंहिंजी मुखालफ़त कंदी, छो त हिन जो कमु यूनिवर्सिटी जो कमु
आहे।
यूनिवर्सिटी बुरी या भलीअ जी ॻाल्हि न आहे, छो त हर भलो कमु न कबो आहे। यूनिवर्सिटी जेका आहे उहा यूनिवर्सिटी जो कमु करे, भला कम इलाही आहिनि, मतिलबु मस्जिद ठाहिणु भलो कमु आहे, पर असगरिया मस्जिद न ठाहींदी, असगरिया मस्जिद खे आबाद ज़रूरु कंदी। इन करे जेको आहे उहो मिसाल तौरु नेक कम घणा आहिनि, तव्हां ख़ुदि जेको आहे उहो ॾिसी सघो था, लेकिन असगरिया हर कमु न कंदी। असगरिया कंदी तालीम तरबियत, उन खां पोइ निकितल अफ़राद जेके आहिनि उहे वञी मुख़्तलिफ़ शोभनि में। इहो मां साईं जे जेको आहे सवाल जवाब में वाज़े थी वियो हलियो, त असां इहो कोन था चऊं त जेको आहे उहो असगरिया जे नाले ते हुजे। असां चऊं था मकतबे अहल बैत जो हिकिड़ो जेको आहे आर्गन, हिकिड़ो जेको आहे उहो नशरो इशाअत जो अहिड़ो ज़रियो हुजणु
खपे।
अलमासूम जी शिदत सां कमी ज़रूरु आहे उनखे, बल्कि जेको आहे उहो साइट ऐं जेको आहे इलेक्ट्रॉनिक जे हुन शकल सूरत में अचणु ज़रूरी आहे। लेकिन जीअं मूं चयो त असांजी तंज़ीम कमज़ोर थी विया आहिनि, जंहिं न तंज़ीम कमज़ोर हुजे, यानी औज़ार कमज़ोर हुजनि, त उन जे ज़रिए जेको आहे कमु न थी सघंदो आहे। इन करे सभ खां पहिरीं असांखे पंहिंजी तंज़ीम मज़बूत करणी आहे। तंज़ीम मज़बूत करण खां पोइ जेको आहे तालीम तरबियत जो निज़ाम असांखे वापसि आणणो आहे, उन खां पोइ इहे कमु असांजे